पहिले थेसलनिका क्रासपत्र अध्याय 3. म्हणून आम्हाला अधिक वाट पाहणे शक्य नसल्याने आम्ही एथेन्स येथेच राहण्याचे ठरविले, आणि आम्ही तिमथ्याला पाठविले, जो आमचा भाऊ आणि देवाच्या कामाकरिता ख्रिस्ताच्या सुवार्थेची घोषणा करण्याकरिता सहकारी असा आहे. आम्ही त्याला तुम्हाला दृढ करण्यासाठी आणि तुमच्याविषयीच्या विश्वासात तुम्हाला उत्तेजन देण्यासाठी पाठविले आहे, यासाठी की सध्या होणाऱ्या छळामुळे तुम्ही कोणी अस्वस्थ होऊ नये, कारण तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे की यासाठीच आमची दैवी नेमणूक झाली आहे. खरे तर जेव्हा आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हा आम्ही तुम्हाला अगोदरपासूनच सातत्याने सांगत होतो की आपला छळ होणार आहे, आणि तुम्हाला माहीत आहे की नेमके तसेच घडले आहे. म्हणून मी अधिक काळ वाट पाहू शकत नसल्याने तुमच्या विश्वासाविषयी माहिती करून घेण्याविषयी तिमथ्याला पाठविले, कारण मोहात टाकणाऱ्याने तुम्हाला मोहात टाकले असेल आणि आमचे श्रम व्यर्थ गेले असतील अशी मला भीती वाटत होती. पण तिमथ्य आत्ता तुमच्याकडून परत आला आहे आणि त्याने आम्हाला तुमचा विश्वास व प्रीती याविषयी चांगली बातमी सांगितली आहे. त्याने आम्हाला सांगितले की तुम्ही नेहमीच आमच्याविषयीच्या चांगल्या आठवणी काढता, आणि ज्याप्रमाणे आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी आतुर झालो आहोत तसे तुम्ही झाला आहात. म्हणून आमच्या सर्व अडचणीत व त्रासात बंधूंनो, तुमच्याविषयी आम्ही उत्तेजित झालो, याला कारण म्हणजे तुमचा विश्वास. होय, आम्हाला माहीत आहे तुम्ही प्रभूमध्ये भक्कमपणे उभे आहात, आणि ही गोष्ट आमच्यासाठी जीवनदायी श्वास आहे. तुमच्यामुळे आमच्या देवासमक्ष ज्या सर्व आनंदाचा अनुभव आम्ही घेत आहोत त्याबद्दलचे देवाकडे तुमच्यासाठी आम्ही पुरेसे आभार कसे मानायचे. दिवस आणि रात्र आम्ही कळकळीने प्रार्थना करीत आहोत की आम्हाला तुमची व्यक्तिशः भेट घेणे शक्य व्हावे, आणि अजूनही तुमच्या विश्वासात जी उणीव आहे ती पुरवावी. आता देव स्वतः आमचा पिता आहे, आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त तो आम्हाला तुमच्याकडे येण्याचा मार्ग दाखव. प्रभू करो आणि तुम्हाला प्रीतीत वाढो आणि भरून टाको, जसे आम्ही तुम्हावरील प्रेमाने भरभरून वाहत आहोत तसे तुम्हीही एकमेकासाठी व सर्वांसाठी प्रीतीने भरभरून वाहावे, यासाठी की जेव्हा आमचा प्रभू येशू त्याच्या पवित्र जनासह येतो तेव्हा तो अशा प्रकारे तुमची अंतकरणे बळकट करो आणि त्यांना पवित्रतेने निर्दोष करो.